पुरे पारमी सब पतो संभोधि उत्तम ये तेन सच्च वच्चेन होतु ते जय मंगलं जयन्तो बोधियामूले सज्ञानं नंदिवर्धनो एवं तु युञ्चयो होतु जयसु जय मंगलं सकत्वा बुद्धरतनं वो सधं बुद्धं वरं इतं देवमनुसारं बुद्ध तेजेन सोत्थिना न संतु पद्वा सभ्ये सभ्य दुःखा उपशमन्तु ते सकत्वा धम्मरतनं ओषधं उत्तमं वरं परिलाहोपशमनं धम्मतेन सोत्थिरा न सन्तु पद्वा सभ्ये सभ्ये भयावुपशमन्तु ते सकत्वा संघरतनं ओषधं उत्तमं वरं आहुनीयं पाहुनीयं संगतेजेन सोत्थिना न सन्तु पद्वा सभ्ये रोगा उपशन्तु ते यं किञ्चि रतनं लोके विचति विविधं पथु रतनं धम्म समनति अस्मा शुद्धि भवन्तु ते यं किं चिरतनं लोके विचति विविधापथु रतनं धम्म समन्नति तस्मा शुद्धि भवन्तु ते यं किञ्चि रतनं लोके विचति विविधापथु रतनं संगसमन्नति तस्मा शुद्धि भवन्तु ते नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन होतु ते जय मंगलं नति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन होतु ते जय मंगलं नति मे शरणं गयं संघो मे शरणं वरं येतेन सच्च वच्चेन होतु ते जयमंगलं सभ्येति यो विवत्सन्तु सर्वरोगो विनशतु मा ते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेण सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभवेण सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेण सदा सुखी भवन्तु ते नखतयेखभूतानं पापगहनिवरणा परितसानुभावेण हन्तु सर्वे उपतवे दुन्निमित्तं अवमङ्गलं च योचामनापोसकुलस्य सदो पापगहो दुःसुपीनङ्गकन्तं बुद्धानुभावेण विनाशमन्तु धम्मानुभावेण विनाशमन्तु सङ्घानुभावेण विनाश